श्री शिवलीलामृत अध्याय बारावा। श्री गणेशाय नमः। ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र वर्ण ब्रह्मचारी गृहस्थ वानप्रस्थ पूर्ण स्त्री बाल वृद्ध तरुण सर्वी शिव कीर्तन करावे। शिवस्मरण नावडे अणुमात्र तो अंत्यजाहुनी अपवित्र तो लेईला वस्त्रे अलंकार जेवी प्रेत शृंगारिले तेणे भक्षिले जे अन्न जैसे पशु भक्षिति यथेष्ट तृण जैसे मयुरा अंगी नयन तैसेच नेत्र तयाचे। वल्मीक छिद्रवत कर्ण द्रुमशाखावत हस्त चरण त्याचि जननी व्यर्थ जान विऊनी वांज जाहली। जो शिव भजना वीन तो जावो समुद्रात बुडोन अथवा भस्म करोन वड वाग्न का सर्प डंखो तयासी। तरी श्रवणी धरावी आवडी जैसी पिपिलिका गुळासी न सोडी अर्ध तुटे परी न काढी मुखते धूनी सर्वदा। की चुकला बहुत दिवस सूत तेवढाच पोटी प्रीतिवंत त्याची शुभवार्ता ऐकतास अकस्मात धावती माता पिता जेवी। अमृताहुनी वाड गोष्टी लागती करणास गोड तैसे कथा श्रवणी ज्यांचे न पुरे कोड सर्वटा कोणी जाईजे। गावास गेला प्राणनाथ प्रियपती व्रता वाट पहात तो पत्र आले अकस्मात धावे श्रवण करावया। निर्धनासी सापडे धन की जन्मांधासी आले नयन की तृषेणे जाता प्राण जीवन शीतळ मिळाले। ऐसे ऐकावया कथा पुराण धावावे सर्व काम टाकून चिंता निद्रा दूर करून श्रवणी सादर बैसावे। वक्ता पंडित चातुर्य खाणी नमावा तो सद्गुरु म्हणोनी की हा शंकरची मानूनी धरिजे पूजनी आदर। सुरभीच्या स्तनातुनी अवधारा सुटती जैशा सुधा रसधारा तैसा वक्ता वदता शिवचरित्रा कर्णद्वारे प्राशिजी। वक्ता श्रेष्ठ मानावा अत्यंत न पुसा विभलते पाखंड मत नसते कुतर्क घेवुनी चित्त न शिणवावे सर्वथा। न कळे तरी पुसावे आदरे सांगेल ते श्रवण करावे सादरे उगेच छळिता पामरे तरी ते पिशाच जन्म पावती। वक्त्यासी छळिता अवधारा तरी दोष घडे त्या नरा पुराणिकावे गळे नमस्कारा न करावे सभेत कोणासी। मध्ये च टाकुनी कथा श्रवण उगाच गर्वे जाय उठोन तरी तो अल्पायुषी जाण संसारी आपदा बहुभोगी। कुटील खळ पापी धूर्त तो मुख्य श्रोता न करावा यथार्थ दुग्ध पिता सर्वांगी पुष्ट होत परी नवज्वरिता विषवत ते तैसा श्रवणी वैसोन कुतर्क घेबुनी करी कथा खंडन त्याचे व्यर्थ गेले श्रवण नरकासी कारण पुढे केले। कथेत न बोलावे इतर मन एक करा मन करावे एकाग्र कथेची फलश्रुती साचार तरीच पावती वैसता। वस्त्रे अलंकार दक्षिणा सहित वक्ता पूजा वा प्रीती अत्यंत धन देता कोश बहुत भरे आपुला निर्धारे। रत्ने देता बहुत नेत्र होती प्रकाशवंत अलंकारे प्रतिष्ठात्यंत श्रोतयांची वाढतसे। एवं पूजिता षोडशोपचार तेने तुष्टमान होय उमावर जे जे पदार्थ अर्पावे साचार त्यांचे कोटी गुणे प्राप्त होती। त्यासी कदा नाही दारिद्र्य शेवटी स्वपदा नेईल भालचंद्र कथेसी येता पावले टाकी निर्धार पाप संहार पदोपदी। मस्तकी उष्णीश घालुनी ऐकती तरी जन्मांतरी बाळ पक्षी होती। म्हणाल उष्णीश काढिता न ये सभे प्रती तरी मुख्य पल्लव सोडावा। जे विडा खेवुनी ऐकती तरी यमकिंकर त्यांसी जाचिती नाना यातना भोगविती मूळ व्यास वचन प्रमाण हे। ऐक बसती उगेच श्रवणी निद्रा मोडावी बहुत प्रकारे करुणी अंतर सद्गद नेत्रियावे पाणी मग निद्रा कैची स्पर्शेल। वरी जीवन कार्य व्यर्थ घालावून जैसे एकांती द्रव्य आफुले पूर्ण तेथे घडता जागरण निद्रा न ये प्राणिया निद्रा लागली दारुण तरी उभे ठाकावे कर जोडून निद्रा न ये तो उपाय करून मुख्य श्रवण करावे वक्त्याहुनी उंच आसन तत्वता तेथे न बैसावे धरुणी अहंता हे न मानिती ते काग तत्वता जगपुरीश भक्षिती जे बैसती वीरासन घालून ते होती वृक्ष अर्जुन पाय पसरिती त्यास सूर्यनंदन शुष्क काष्टे झोडी बळे जे सांगताही न ऐकिती बळेस जेठा घालुनी वैसती त्यांची यमदूत बांधुनी नेती नेवून टाकती नरककुंडी जो श्रवणी निजे दाटून तो उपजे अजगर होवून बैसे नमस्कार केलिया वाचून वंशवृक्ष होयतो कथेत बोले भलत्या गोष्टी तो मंडुक होय सदा वटवटी हर्षे टाळिया न वाजवी हट्टी हो कष्टी संसारी जे शिवकीर्तन हेळसिती ते शतजन्मी सारमेय होती दुरुत्तरे बोलती निश्चिती जन्मा येती सरडाच्या जे श्रवणी न होती सादर ते अन्य जन्मी होती सूकर जे उच्छेदिती शिवचरित्र ते वृकयोनी पावती वक्त्यासी देता आसन शिवसन्निध बैसे जावोन वस्त्रे देता अन्न प्राप्त होय तयाते करिता कथा पुराण श्रवण भक्ति वैराग्य ये अंगी पूर्ण यदर्थी कथा सुगम जान जेने अनुताप उपजे मनी दक्षिणे कडे ग्राम एक अमंगळ त्याचे नाव मुळीच बाष्कळ सर्वधर्म विवर्जित केवळ स्त्री पुरुष जार गर्मी धर्म नाहीच अणु मात्र अनाचारी परम अपवित्र जप तप विवर्जित अग्निहोत्र वेद शास्त्र कैचे तेथे वेद आणि शास्त्र हे विप्राचे उभय नेत्र एक नाही तरी साचार एकाक्ष तयासी बोलिजे वेदशास्त्र उभय हीन तो केवळ अंधची जान असो त्या नगरींचे लोक संपूर्ण सर्व लक्षणी अपवित्र तस्कर चाहाड आणि जार मद्यपी मार्घघ्न दुराचार माता पितयांचा द्रोह करणार ऐवं सर्व दोष युक्त जे त्या ग्रामींचा एक विप्र नामतयाचे विदूर वेश्ये सीरत अहो रात्र काम करदमी लोळत त्याची स्त्री बहुला नाम तीह जारणी अपवित्र परम ऐके जारासी असता सकाम भ्रतारे जपोनी धरियेली जार पळाला सत्वर तीस भ्रतारे धिदला मार यथेष्ट लत्ता मुष्टी प्रहार देता बोले कायते म्हणे तुझालासी जार मीही तेची करीते निरंतर मग बोले विप्र विदुर तुवा द्रव्य अपार मिळविले ते द्रव्य दे मजला गुण मी देईन वारांगणी सिने बून ती म्हणे मी देव कोठून ऐकता मारी पुढती तो मग तिचे अलंकार हिरोनी घेत घरची सर्व संपत्ती नेत ते वारांगणी सी देत तेही समर्पी जाराते ऐसी दोघेही पापे आचरत तो विदुर विप्रपावला मृत्य यमदूती नेला मारीत बहुत जाचिती तयाते कुंभी पाकादी परम दुःख भोगुनिया भोगुनिया तो शत मूर्ख मग विंध्या चळाचा दरीत देख भयानक पिशाच जाहला आळे पिळे अंगासी देत हिंडे क्षुधा तृषा पीडित रक्तवर्ण अंग त्याचे समस्त जेवी सिंदूर चर्चिला वृक्षासी घेत टांगून सवेची हाक देत फिरे वन रक्तपिती भरोन सर्वांग त्याचे नासले कंटक वन परम दुर्धर न मिळे कदा फलमूल हा आहार आपुल्या पापाचे भोग समग्र भोगी विदुर विप्रतो इकडे बहुला धवरहित एक होता तियेसी सूत तो कोणापासुनी झाला त्वरित ते स्मरण नाही तियेसी तव आले शिवरात्री पर्व गोकर्ण यात्रे सचालिले सर्व नाना वाद्य वाजती अभिनव ध्वजा पताका मिरवीति। शिव नामे गरजती दास वारंवार करीती घोष, कैचा उरेल पापलेश सर्वदा निर्दोष सर्वजन। त्यांच्या संगती बहुला निघत सवे घेवुनी धाकटा सूत, गोकर्ण क्षेत्र देखिले पुण्यवंत झाले पुनित सर्वजन। बहुलेने स्नान करुण घेतले महाबळेश्वराचे दर्शन, पुराण श्रवणी बैसली ये बून तो निरूपण निघाले। जीवनिता जारीण तीस यमदूतनेती धरुण, लोह परिघ तप्त करुण स्मर गृहा माझी घालिती। ऐसे बहुला ऐकोनी भयभीत झाली तेच क्षणी, अनुताप अंगी भरोनी रडो लागली अट्टहासे। मग पुराणिकासी समस्त आपुले सांगे वृत्तांत, झाले जे जे पापांचे पर्वत ते निज मुखे उच्चारी। अंतकाळी यम किंकर ताडन करतील मज अपार, ते वेळी मज कोण सोड बिनार दुःख अपार सो सुखिती। स्वामी माझे कापते शरीर काय करू सांगा विचार, गळा पाश घालुनी यम किंकर करीती मार तप्त शस्त्रे। नाना परी विटंबवीती असी पत्रवनी हिंडवीती, उफराटे बांधुनी टांगीती नरक कुंडे अधोमुख। ताम्रभूमी तापवून त्यावरी लोळविती नेवून, तीक्ष्ण शस्त्रे आनोन पोटा माझी खोविती। तीक्ष्ण धूम्र करुण वरी टांगिती नेवून, भूमी तमजरोवून तप्त शरे मार करीती। तप्त शुळावरी घालीती पायी चंड शिळा बांधीती, महानरकी बुडवीती सोडवी कोण तेथूनी। बहुलेसी गोडन लागे अन्न दुखे रडे रात्रंदीन, म्हणे मी कोणा सजाभू शरण आश्रय धरू कोणाचा। कोण्या नरकी पडे न जावून मग त्या ब्राह्मणाचे धरी चरण, सद्गुरु मजतारी येथून आले शरण अनन्यमी। मग गुरु पंचाक्षर मंत्र सांगे बहुले प्रतिसत्वर, शिवलीलामृत सुरस फार श्रवण करवी शिवद्वारी। मग तीने सर्व ग्रंथ गुरुमुखे ऐकिले प्रेम युक्त, श्रवण भक्ती अवध्यांत श्रेष्ठ ऐसे जाणिजे। सत्संग होय निस्संग निस्संगे निर्मोह सहज, मग निर्मोहत्वे निश्चित उद्वेग कैचा मग ते तयासी। बहुला झाली परम पवित्र शिवनाम जपे अहो रात्र, दोष न उरे तिळ मात्र शुचिरभूत सर्वदा। तव्याचा जाय बुरसा मग तो सहजची होय आरसा, की लोह लागता परीसा चामी कर सहजची। की अग्नीत काष्ट पडले मग ते सहजची अग्निमय झाले, गंगेसी वोहळ मिळाले गंगा जळ सहजची। जप करिताज पाप जाय निशेष, ज्ञानाहुनी ध्यान विशेष, श्रवणाहुनी मननास सते जता सहजची। मननाहुनी निज ध्यास त्याहुनी साक्षात्कार समरस, मग तो शिवरूप निर्दोष संशय नाही सर्वथा। बहुला निर्दोष होऊन श्रवणे झाली सर्व पावन, जिव्हेने करू लागली शिव कीर्तन, मग कैचे बंधन तियेसे तियेसी। श्रवणे थोर थोर पावन होती श्रवणे ह्याच जन्मी मुक्ती, न लगे तीर्थाटन श्रम बहुत श्रवणे सार्थक सर्वही। ज्यासी न मिळे सत्समागम श्रवण त्याने करू जावे तीर्थाटन, न लगे अष्टांग योग साधन करावे श्रवणात्यादरे। योग याग व्रत साधन न लगे काहीच करावे जाण, नवविधा भक्ती पूर्ण श्रवणेची हाता येतसे। चारी वर्ण चारी आश्रम श्रवणेची पावन परम, असो बहुलेसी संत समागम सर्वाहुनी थोर वाटे। गुरुची सेवा अखंड करी त्यावरी राहिली गोकर्ण क्षेत्री, जटा वल्कल अजिन धारी तीर्थी करी नित्य स्नान। सर्वांगी भस्मलेपण करी पुण्यरुद्राक्ष धारण, सर्व आप्त सोडो निया जान गुरुसेवा केली तिने। नित्य गोकर्ण लिंगाचे दर्शन, गोकर्ण क्षेत्र पुण्य पावन, तेथिचा महिमा विशेष पूर्ण तृतीयाध्यायी वर्णिला स्वयाती कीर्ती पुष्टिवर्धन बहुले नेतींनी देह जाळून तेच भस्म अंगी चर्जून झाली पावन शिवरूपी शंकरी विमान धाडिले ते काळी बहुला शिव पदा प्रती नेली येवढी पापी न उद्धरिली चतुर्दश लोक नवल करिती सदा शिवा पुढे जावून बहुलेने केले बहुत स्तवन मग अंबेची स्तुती करिता पावन झाली प्रसन्न हिमनग कन्या म्हणे इच्छित वरमाग त्वरित येरी म्हणे पती पडला अधोगतीत कोठे आहे न कळे निश्चित पावन करुणी आण येथे मग ते त्रिजगज्जननी अंतरी पाहे विचारुणी तो विंध्याचळी पिशाच होऊनी रडत हिंडे पापिष्ट मग बहुलेसी म्हणे भवानी जाई सवे तुंबर घेऊनी पतीस आणि विंध्याद्रीहूनी श्रवण करवी शिवकथा मग गेली विंध्याचळा तव पिशाच नग्न देखीला धरो निवृक्षासी बांधीला तुंबरे बळे करोनिया मग वल्लिका काढून सप्तस्वर मेळवून आरंभिले शिव कीर्तन ऐकता पशुपक्षी उद्धरती शिव कीर्तन नरसराज तुंबरे मात्रा देता सतेज सावध झाला विदुर द्विज म्हणे मज सोडा आता मग सोडितांची धावून धरिले तुंबराचे चरण म्हणे स्वामी धन्य धन्य केले पावन पापियाते स्त्रियेसी म्हणे धन्य तू साचार केला माझा आज उद्धार मग तुंबरे शिव पंचाक्षर त्यासी मंत्र उपदेशिला त्याचा करिता जप तव विमान आले सतेज रूप विदुर झाला दिव्य रूप स्त्री सहित विमानी बैसला आणिली शिवा पाशी मिरवीत दोघेही शिवचरणी लागत लवण जळी विरत तैसी मिळत शिवरूपी जळी विराली जळगार नभी नाद विरे सत्वर तैसी बहुला आणि विदुर शिवस्वरूप जाहली ज्योती मिळाली करपूरी गंगा सामावली सागरी ब्रह्मस्वरूपे निरधारी विराली ऐक्य हो बोनिया शिव मंत्र शिव कथा श्रवण शिव दीक्षा रुद्राक्ष धारण भस्म विलेपन उद्धरोन गेली किती संख्या नाही भस्मातून निघाला भस्मासूर शिवद्रोही परम पामर त्याचा कैसा केला उद्धार ते चरित्र सांगा कैसे हे शिव पुराणी कथा सुरस श्रोती ऐका विसावकाश कैलासी असता महेश प्रदोष काळी एकदा भस्म स्वकरी घेऊन अंगी चरची उमा रमण तव एक खडा लागला तो शिवे जाण भूमीवरी ठेविला नवल शिवाचे चरित्र तेथेची उत्पन्न झाला असुर नाम ठेविले भस्मासूर उभा सदा कर जोडोनी म्हणे वृषभध्वजा सदा शिवा मज काही सांगिजे सेवा शंभु म्हणे मज नित्य येधवा चिता भस्म आनुनी देईजे नित्य नूतन आणि भस्म हीच सेवा करी उत्तम ऐसी आज्ञा होता बरम भस्मासूर संतोषला कर्मभूमी स नित्य येवोन वसुंधरा शोधी संपूर्ण जो शिव भक्त परायण लिंगार्चन घडले जासी शिवरात्री सोमवार प्रदोष सदा ऐके शिव कीर्तन सुरस त्यांचेच भस्म भवानीश अंगीकारी आदरे जे का भक्त अभेद प्रेमळ त्यांच्या मुंडांची करी माळ स्मशाणी वैराग्य वाढे प्रबळ मनोनी दयाळ राहिते ते लोक स्मशानाहुनी घरा येती वैराग्य जाय विषयी जडे प्रीती मनोनी उमा वल्लभे बसती केली महास्मशाणी पंचभूते तत्वांसहित पिंड ब्रह्मांड जाळुनी समस्त सर्व निरसुनी जे उरत स्वात्मसुख भस्मतेची तेची ब्रह्मानंद सुख सोज्वळ ते भस्मचर्ची दयाळ तो अमूर्त मूर्त कृपाळ षडविकार रहित जो अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षीयते निधन षड विकार समस्त शिव परब्रह्म शाश्वत विकार रहित निर्विकार जो षडगुण ऐश्वर्य संपन्न यशश्री कीर्ति विज्ञान औदार्य वैराग्य संपूर्ण ऐसे कोठे असेना आणिक षट चिन्ही मंडित ती ऐका सर्वज्ञ पंडित कर्तृत्व नियंतृत्व भोक्तृत्व विभुत्व साक्षित्व सर्वज्ञत्व पै या चिन्ही मंडित शुद्ध शंकर परिपूर्ण ब्रह्मानंद माया चक्र चालक शुद्ध विविध भेद रहित जो भक्त रक्षणार्थ सगुण शंभुझाला चैतन्य घन तेने भस्मासूर निर्मून धाडिला भस्म आणावया ऐसे नित्य आणिता चिता भस्म असुर मातला मदे परम गो ब्राह्मण देखे मनुष्य उत्तम म्हणे संहारुणिया टाकू हे संहारुणिया सकळ असुर राज्य करावे सबळ जानू जावुनिया निर्जर मंडळ शक्र कमलोद्भव जिंकावे विष्णू आणि धुरजटी हे हि संहारावे शेवटी त्रिभुवन जिंकल्या पाठी मीच इंद्र होईन ऐसी मनी बांधुनी गाठी कैलासा गेला तो कपटी म्हणे ए ऐकतोसी धुरजटी भस्मसृष्टी न मिळे कोठे चार लक्ष मनुष्य योनी पाहे नित्य सवा लक्ष घडा मोड होये शोधिली सर्व अवनी हे परी भस्म शुद्ध न मिळेची ऐसी कपट भक्ती दावी परम म्हणे माझा टळतो नित्य नेम तुझ अर्पावे चिता भस्म तरी एक वर्म सुगम आहे म्हणे हरा पंच वदना विरूपाक्षा त्रिपुर छेदना उमावल्लभा नागभूषणा वर प्रदान दे माते मज देयी एक वर ज्याचा माथा ठेविन कर तो भस्म भावा निर्धार कार्य फार साध येणे म्हणुनी लोटांगण घालीत इतुके माझे चालवी व्रत निष्कपट शिव भोळा नाथ वर द्यावया सिद्ध झाला मग बोले हिमनगराज कुमारी हा नष्ट परम दुराचारी यासी वर देता धरित्री भस्म करिल निर्धारे महाशब्द करावयाची हौस तो पातला फाल्गुन मास आधीच वाट पाड्या चोरास निरोपधिदला भुभुजे आधीच जार कर्मी रत त्यासी प्रभुत्व धिदले स्त्री राज्यात कि मद्यपियासी दावीत सिंधिवन साक्षेपे मर्कटासी मद्यपान त्यात झाले वृश्चिक दंशन त्याही वरी भूत संचरले दारुण मग अनोन्य वर्ते जेवी ह्या लागी हा तामसी असुर ह्यासन द्यावा कदापि वर षडास्य गजास्य वीरभद्र नंदिकेश्वर हेचि सांगे परम भोळा शंकर म्हणे आमुचे लेकरू भस्मासूर ह्यास द्यावा अगत्य वर तो अन्यत्र राहटी न करीच म्हणे बाळका तुझ धिदला वर ऐसी ऐकतांची असुर उडे नाचे आनंद थोर त्रिभुवना माझिन समाये मृत्युलोकासी आला सत्वर मग करीत चालिला जम्हार संत भक्त गो विप्र शोधोनी भस्म करी तसे मस्तकी हस्त ठेविता तत्काळ भस्म होय न लगे वेळ ऋषी चक्र शोधोनी सकळ भस्म करी एकदांची छप्पन्न देश शोधित चमू सहित भुभुज समस्त भस्म करी क्षणात थोर अनर्थ ओढवला कुटुंबा सहित ब्राह्मण गिरी विवरी बैसती लपोन पृथ्वी उदास संपूर्ण बाहेर कोणी न फिरेची जैसा श्येन पक्षी अकस्मात पक्षी धरोनी संहारीत तैसा अंतरिक्षे जेवुनी त्वरित मस्तकी हस्तस्पर्श करी महायोद्धारण पंडित समरी जिंकी कृतांत परी भस्मासुरा पुढे बलहत काहीच न चले युक्ती त्या जैसा पाखंडी खळ तत्वता तो नावरी बहुता बंडिता तैसी त्या असुरा पुढे पाहता न चले युक्ती कवनाची असुर करितो नित्य संहार शिवासी न कळे समाचार भस्मने बुनी दे सत्वर महानम्र होय तेथे सवेचिये मृत्युलोका मनी धरिला ऐसा आवाका त्रिदशांसहित शची नायका भस्म करावे ह्यावरी मग कमलोद्भव कमलावर शेवटी भस्म करावा गंगाधर उमा त्रिभुवनांत सुंदर हिरोणी घ्यावी वृद्धाची पृथ्वी पडली उद्वस मिळाल्या प्रजा ऋषियास मास सर्वांचे भय पावले मानस पुरुहुतास शरण आले मग मघवा सकळासहित पद्मजा प्रती गार्हाणे सांगत तो म्हणे क्षीराब्धिजामात त्यास सांगू चला आता अक्षज नाम इंद्रिय ज्ञान ते जाने केली आधी दमन म्हणोनी अधोक्षज नाम त्या लागून अतिंद्रिय द्रष्टा तो ऐसा जो अधोक्षज जवळी केला वैकुंठराज गार्हाणे सांगती प्रजा द्विज भस्मासुराचे समस्त मग समस्तांसहित नारायण शिवा जवळी सांगे वर्तमान भस्मासुरे जाळून भस्म केले सर्वही उरलो आम्ही समस्त इतुक्यांचाही करिल अंत सदा शिवा तुझाही प्रांत बरान दिसे अम्मांते हैमवती करी जतन ऐकोनी हासला भाल लोचन मने भस्मासुरास मरण जवळी आले ह्यावरी तुम्ही जावे स्वस्ताना सत्वर ऐसे बोले जो करपूर गौर तो अकस्मात आला असुर भस्म घेऊन ते थवा आपुले गार्हाणे आणिले येथ मिळाले ते देखिले समस्त असुरमान तुकावीत सरड्या ऐसी तयावरी म्हणे जे जे आले येथ उद्या भस्म करीन समस्त मग क्रोधे बोले उमानाथ भस्मासुरासी ते दवा अरे तू अधम असुर केला पृथ्वीचा संहार तुझा मी धलावर परिणाम त्याचा बरा केला असुर क्रोधे बोले ते समयी तुझी सुंदर दारा मज देई ना तरी तव मस्तकी लवलाही हस आता चिठेवितो भवानी उठो न गेली सदनात असुर ग्रीवा तुकावीत शिवाचा माथा ठेवुनी हस्त तुझने येईन क्षणार्धे शिव मस्तकी ठेवा वया कर वेगे धाविन्नला भस्मासुर प्रजा आणि ऋषीश्वर पळू लागले दश दिशा जो भक्त जन भव भंग माया लाघवी उमा रंग पळता झाला सवेग घोरांदरवन घेतले पाठी लागला भस्मासूर म्हणे जोगड्या उभा धरी धीर आजी तुझा करी संहार रक्षा लावी न अंगासी वेदशास्त्रान कळे पार माया चक्र चाळक अगोचर त्यास पामर भस्मासूर धरिन म्हणे निज बळे जो ब्रह्मादिक देवांचे ध्यान सनकादिकांचे देवतार्चण त्यासी भस्मासूर आपण धरिन म्हणे पुरुषार्थे त्यास वाटे धरिन मी आता दिसे जवळी परिनाटोपे सर्वथा ऐसा कोटी वर्षे धावता न लगे हाता सर्वेश्वर उणे पुरे शब्द बोलत शब्दा नातुडे गिरिजा कांत तर्क कुतर्क करिता बहुत हाक फोडिता नातुडे वेद शास्त्रांचा तर्क चांचरे घोकिता शास्त्रज्ञ झाले म्हातारे सकळ विद्या घेता एक सरे मदनांतक नाटोपे असो प्रेमळ भाविक त्याचा विकला कैलास नायक उमे सहित त्याचे घरी देख वास करी सर्वदा तप बळ विद्याधन या बळे धरू म्हणती ते मूर्ख पूर्ण कल्पकोटी जन्म मरण फिरता गणित न होय असो अहंकारी भस्मासूर धावता नाटोपे शंकर इकडे भवानी इंदिरावर बंधु आपलास्तवी तेव्हा मने कमलोद्भव जनका कमला नयना कमल नाभासुर मरदना कमलधारका शेष शयना कमला कमला भरणा कमल प्रिया जगद्वंद्या जगद्व्यापका जनजराज जनजरा जन्म मोच का जनार्दना जगरक्ष का जगदुद्दारा जलाब्दिशयना। ऐसी ऐकता माधव मोहिनी रूप धरुणी अभिनव शिव मनरंजन केशव आडवा आला असुराते। शिव न्यग्रोध होऊन देख दुरुन पाहता झाला कौतुक मोहिनी देखता असुर निशंक भुलोनी गेला ते धवा। विमानी पाहती समस्त देव म्हणती हे कैचे रूप अभिनव अष्टनायिकांचे वैभव चरणांगुष्टी न तुळेची। नृत्य करीत मोहिणी असुर तन्मय झाला देखोनी म्हणे ललने तुझ वरुणी कमला अपर्णा ओ वाळीजे। तुझे देखता वदन वाटे ओ वाळुनी सांडावा प्राण तू वा नयन कटाक्ष बाणे करुन मन मृग माझा विंधिला। तुझे पदकमळ जेथे उमटले तेथे सुवास घ्यावया वसंत लोळे तुवा पसरोणे शृंगार जाळे आक आकळिले चित्त मीना। मज माळ घाली सत्वर तुझे दास्य करीन निरंतर माया वेषधारी मुरहर हास्य वदने बोलतसे। म्हणे मी तुझ वरीन त्वरित पहिल तो न्यग्रोध तरू दिसत माझे त्यात आहे आराध्य दैवत नवसते ते केलाम्या। लग्ना आदिपती सहित तेथे करावे गायन नृत्य परी मी जेथे ठेविन हस्त तुवा तेथेची ठेवावा। मी जे दाविन हाव भाव तू ही तैसे ची दावी सर्व तेथे अणुमात्र उने पडता देव क्षोभेल मग तुझवरी। महाखडतर माझे दैवत सकळ ब्रह्मांड जाळील क्षणात असुरतीयेसी अवश्य म्हणत सांगसी तैसा वर्तेन मी। ऐसा भुलवून तयासी आणिला तो वटच्छायेसी मग नमोनी दैवतासी आरंभी नृत्य मोहिणी। मोहिणी नृत्य करीत अष्टनायिका तटस्थ पाहत किन्नर गंधर्व तेथ गायन ऐकता भुलले। देव सर्व षटपद होऊनी सुवासा तिचा वेधूनी गुप्त रूपे गुंजारव करीती वनी परीते कामिनी कोणाने नवे। तिचे सुस्वर ऐकता गायन विधी कुरंग गेला भूलोन कुंभिनी सोडून करावया श्रवण कद्रु तनय येऊपाहे। मोहिनी जेथे ठेवी हस्त असुरही तैसेच करीत आपुले मस्तकी ठेवीत आत्मकर मोहिनी। मग असुरेही आपुले श्री हात ठेविदा भस्म झाला तेथ मोहिनी रूप त्यागुनी भगवंत चतुर्भुज जाहला। वट रूप सोडुनी देख प्रगट झाला तेथे मदनांतक हरिहर भेटले झाले एक देव वर्षती सुमनमाळा। मोहिणी रूप जेव्हा धरिले पाहुनी शिवाचे वीर्य द्रवले भूमीवर पडता अष्टभाग झाले अष्टभैरव अवतारते। असित अंगार चंड क्रोध उन्मत्त कपाल भीषण प्रसिद्ध संहार भैरव आठवा सुप्रसिद्ध अंशावतार शिवाचे। भस्मासूर वधिला हे मात प्रगटता त्रैलोक्य आनंद भरित हस्तधरो नी रमा उमानाथ येते झाले कैलासा। अंबिका तत्काळ प्रगटोन करी हरिहरांते वंदन दोनी मूर्ती बैसवून करी पूजन हैमवती। हरिहर नारायण नागभूषण शिव सीता वल्लभ नाम सगुन पंचवदन पन्नग शयन कर्पूर गौर कमलोद्भव पिता पिनाक पानी पीतांबर धर नीलकंठ नीरद वर्ण शरीर वृंदार वृंदार कपती वृंदावन वासी मधुहर गोवाहन हर गोविंद चंद्रशेखर शंख चक्रधर विश्वनाथ विश्वंभर कपाल नेत्र कमनीय गात्र लीला विचित्र दोघांची। मूरहर माया मल्लहर व्यालभूषण मोहहरता श्रीधर अंधकमर्दन अघबकहर असुर मर्दन दोघेही सिद्धेश्वर सिंधुजावर निसंसान निरहंकार नगतन यावर नंद किशोर ईशान ईश्वर इंदिरापती क्षीरवर्ण तनु क्षीराब्धी शयन एक ब्रह्मादि वंद्य एक ब्रह्मानंद पूर्ण त्या दोघांसी पूजोन आनंदमय जगदंबा आता श्रोते सावधान पुढे सुरस कथा अमृता हून वीरभद्र जन्म शिव पार्वती लग्न आणि षडानन जन्म असे शिवलीलामृत ग्रंथ सिंहस्त गौतम स्वरधुनी भेटु येत या अध्यायी कैलास वैकुंठनाथ ऐके ठायी मिळाले तरी ह्या सिंहस्ती भाविक जन ग्रंथ गौतमी करिती स्नान अर्थ जीवनी बुडी देवोन अघमर्षणी निमग्न जे श्रीधर स्वामी ब्रह्मानंद सुखावला तेथे चिप्रसिद्ध जेथे नाही भेदाभेद अक्षय अभंग सर्वदा शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड द्वादशाध्याय गोडहा श्रीरस्तु श्री सांब सदा शिवार्पणमस्तु।